चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पानी बचाओ पैसा कमाओ, शेतकऱ्यांसाठी नवी योजना। दिवसेंदिवस घसरत चाललेली भूजल पातळी लक्षात घेऊन पंजाब सरकारनं एक आश्वासक पाऊल उचललं आहे। मुख्य सचिव कर्ण अवतार सिंह यांनी जमिनीतील पाण्याचा उपसा टाळणाऱ्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या लाईट बिलावरून आणि ट्यूबवेल मीटरवरून त्यांच्या पाणी वापराची मोजणी करण्यात येणार आहे। पाणी बचाओ पैसा कमाओ असं या योजनेचं नाव आहे। मुख्य सचिव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे। त्यासाठी 220 फीडर निवडण्यात आले आहेत। या फीडरवरून कमी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या ट्यूबवेल मीटरवर वापर झालेल्या विजेच्या बिलातून किती बचत झाली त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत। जो शेतकरी कमी पाणी वापरेल त्याची तेवढी बचत होणार आहे। राज्यातील रेती उपशाबाबत मुख्य सचिवांनी घोषणा केली आहे। या संदर्भात लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यानंतर लगेचच उपसा सुरू करण्यास अनुमती देण्यात येणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी लवकरच त्यांना आधुनिक स्मार्टफोन देण्यात येणार आहेत।